नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. भावा भयणीच्या खाशेल्या बंधनाचो उत्सव म्हळ्यार रक्षाबंधन आयज देशभर मनयतात. ह्या निमतान भयणी आपल्या भावांच्या मनगटाक राखी बांधून तांची समृद्धी भलायकी आणि बरेपणाची प्रार्थना करतात आणि भाव आपल्या भयणींक सदांच आदार देऊन राखण करपाचे उतर दितात आणि तांकां भेटवस्त भेटयतात. नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकार आयज नारळी पुनवेच्या मुहूर्तार सकाळी 10 वरांचेर पणजे नुस्तेमारी खात्या लागींच्या नुस्तेमारी जेटीचेर दर्याची पुजा करतले. कुडचडे मतदारसंघातल्या ओडार आणि शेळवण वाठारात येवपी लोडिंग आणि अनलोडिंग जेटीक गोय दर्यादेग वेवस्थापन प्राधिकरणान परवानो दिल्या खातीर सभाघरात बोवाळ झालो. आमदार निलेश काब्राल हांणी गोय दर्यादेग वेवस्थापन प्राधिकरणान ह्या प्रकल्पाक परवानो दिवच्या पयली थळाव्या पंचायतींक विश्वासान घेवंक ना असो आरोप केलो. या प्रकल्पाक थळाव्या पंचायतीन नागरिकांनी आणि पंचायतींनी विरोध केल्या उपरांत लेगीत परवानो कसो दिलो असो प्रस्न तांणी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांकां केल्लो. सैमाक इबाडपी तशेंच थळाव्या लोकांक जर हो प्रकल्प नाका जाल्यार संबंधित प्रकल्पाक सरकार मान्यताय दिवचें ना अशें मंत्री आलेक्स सिक्वेरा हांणी म्हळां. इतले मजगतीं आमदार विजय सरदेसाय हांणी ह्या जेटीवेल्यान कोळशाची येरादारी करपाची आसा अशी भिरांत थळाव्या नागरिकांनी उक्तायल्या अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या जेटी वेल्यान कोळशाची येरादारी वा स्टोरेज जावचें ना अशें आश्वासन दिलां.
म्हाका एक एश्युरंस जाय ऑनरेबल मिनिस्टरा कडेन की हे जे आदित्य एनवायरमेंटल सर्विसीस प्रायवेट लिमिटेड ही जो ईआयए रिपोर्ट जो केल्लो आसा ही आमी साउथ गोवा पडटा आनी तेज्या रिपोर्टाचे सगळे नॉर्थ गोवाचे दिल्ले आसा स्पीकर सर. And I'm asking an assurance from him that whether he will report this to us and to the NABID.
I assure you that we will definitely write to NABID and inform them. But what action they will take thereafter?
Because sir, this is an image approval. The ESA has given permission. ESA has permission to give the details of the questions. आम्ही कोळशा खातीर परमिशन दिना स्पष्ट क्लियर करता. त्यांनी बाकीचे क्लॅरिफिकेशन जे मागला क्लॅरिफिकेशन मागल्या उपरांत ईएसआयचे परमिशन मेळटले.
दर्यादेग वेवस्थापन आराखडो 2011 हो निश्चित जालो आसतनाच दर्यादेग वेवस्थापन आराखडो 2019 करपाक राज्याक मान्यताय मेळ्या. CZMP 2019 जाल्या उपरांत दर्यादेगेचेर 100 मिटरां मेरेनची बांदकामां नेमीत जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. कायदो पर्यावरण तशेंच नोंदणी खात्याच्या मागण्यांक चर्चे उपरांत सभाघरांत मान्यताय दिली. तरेकवार न्यायालयांनी न्यायालयीन अधिकाऱ्यांची 74 पदां भरपाक मान्यताय मेळटली. मडगांवां जिल्हो न्यायालया खातीर नवी इमारत जातली. दिवचलच्या न्यायालय इमारतीची दुरुस्ती जातली. म्हापसा नोंदणी कार्यालय दुसरे कडेन स्थलांतरीत करतले. पेडणे आणि सत्तरीच्या नोंदणी कार्यालया खातीर नव्या जाग्याची व्यवस्था करतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. विनियोग विधेयका सयत हेर विधेयका संमत जाल्या उपरांत गोंय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचो काल समारोप झालो. निमण्या दिसा अर्थसंकल्पाक मान्यताय दितनाच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी अर्थसंकल्पाच्या खर्चाक मान्यताय घेवपी गोंय विनियोग विधेयक संमत करून घेतलो. अंदूचो अर्थसंकल्प हो चवथेच्या माटोळी सारखो आसा आणि तो स्वयंपूर्णतेक उर्बा दिवपी आसा असे मुखेलमंत्र्यांनी विनियोग विधेयकाचेर उलयतना सांगले. अधिवेशनात 896 तारांकीत आणि 3330 अतारांकीत प्रश्न मांडले. सरकारी तशेंच कोमुनिदाद जमनीवेली 2014 पयलीची घरां बांदकामां अधिकृत करपी स्वतंत्र विधेयकांक सभाघरांत मान्यताय दिल्या. हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण पणजेत उण्यात उणें तापमान 24.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला जाल्यार चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आयज गोंयांत कांय वाठारांनी मध्यम पावसाची शक्यताय आसा. आयज तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सियस मजगतीं आसतले. आर्द्रता 75 ते 95% आसतली. वाऱ्याचो नेट चड आशिल्ल्या कारणान नुस्तेमारप्यांनी खोल अरबी दर्यात वचप टाळपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. 19 वर्सां सकयल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप सर्तीत आपापल्या उपांत्य फेरयेत जैत मेळून बँकॉकांत 7 बायलांसयत 10 भारतीय मुष्टियुद्धपटू आयज भांगरा पदका खातीर झुजतले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.